आकाशवाणी वैष्णवी कारंजकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 20,000 कोटी रुपयांचं मंगळवारी वितरण. येत्या 5 वर्षात इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रात 50 लाख नोकऱ्या देण्याचं सरकारचं उद्दिष्ट. 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार सुबैया नल्लमुथ्थू यांना प्रदान. भारत सासणे आणि देविदास सौदागर यांना युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर. आणि ब्रिक्स स्पर्धांमध्ये भारतीय महिला टेबल टेनिस संघाला कांस्य पदक. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जून रोजी वाराणसीमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 9,03,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 20,000 कोटी रुपये हस्तांतरित करणार आहेत. कृषी आणि शेतकरी कल्याण तसंच केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. गेल्या 10 वर्षात 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 3,00,000 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत असं चौहान म्हणाले. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवली आहेत. ग्रामविकास आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर चौहान यांनी मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित प्रत्येक महत्वाच्या मुद्द्यावर काम सुरू केलं आहे. येत्या 5 वर्षात इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रात 50 लाख नोकऱ्या देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. सध्या 25 लाख लोक इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रात कार्यरत असून ही संख्या दुप्पट करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे असं अधिकृत सूत्रांनी म्हटलं आहे. सध्या 130 अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या भारताच्या इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रात पुढील 5 वर्षात दुप्पटीनं वाढ होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात देशाला स्वावलंबी बनवण्यावर आणि एक प्रमुख इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्र बनवण्यावर केंद्र सरकार विशेष लक्ष देत आहे. भारतीय पवन ऊर्जा क्षेत्राचं यश साजरं करण्यासाठी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानं काल नवी दिल्ली इथं वैश्विक पवन दिन आयोजित केला. यावेळी अक्षय ऊर्जेची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि पवन ऊर्जेमध्ये आघाडी मिळवण्यासाठी सामूहिक कृती आवश्यक असल्याचं नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी सांगितलं. देशातील पवन ऊर्जेच्या सर्वाधिक क्षमता वाढीसाठी 2023-24 या आर्थिक वर्षात गुजरात, कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांना केंद्रानं मदत दिल्याची माहिती नाईक यांनी दिली. अधिक विश्वासार्ह वीज वहनासाठी आणि 2030 पर्यंत 500 गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता आणि 2070 पर्यंत 0 कार्बन उत्सर्जन याकरता सौर आणि पवन ऊर्जेच्या संयोजनावर भर देणार असल्याचं मंत्रालयाचे सचिव भूपिंदर सिंग भल्ला यांनी सांगितलं. भारतानं 2 वर्षात जागतिक क्षमता असलेल्या स्टार्टअपसह 40 हून अधिक क्वांटम टेक्नॉलॉजी स्टार्टअप्सची निर्मिती केल्याची माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी सांगितली. काल नवी दिल्ली इथं विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या आढावा बैठकीत अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. प्रमुख राष्ट्रीय क्वांटम मिशनवर लक्ष केंद्रित करण्याचं आणि क्वांटम तंत्रज्ञान आणि क्वांटम दूरसंचार विकासावर काम करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. गेल्या 10 वर्षात बाह्य संशोधन आणि विकासामध्ये महिलांचा सहभाग दुप्पटीनं वाढल्याबद्दल डॉ सिंग यांनी कौतुक केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन काल माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झालं. यावेळी व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध वन्यजीव चित्रपट निर्माते सुबैया नल्लमुथ्थू यांना प्रदान करण्यात आला. या महोत्सवाची सुरुवात बिली अँड मॉली अँड ऑटर लव्ह स्टोरी या माहितीपटानं झाली. भारतीय चित्रपट क्षेत्राच्या वाढीसाठी सरकार वचनबद्ध आहे. माहितीपट, लघुपट, अॅनिमेशनपट निर्मात्यांनी भारतात येऊन चित्रीकरण करावं असं आवाहन एल मुरुगन यांनी यावेळी केलं. महोत्सवाच्या औपचारिक उद्घाटन सोहळ्याला अभिनेता रणदीप हुडा, अभिनेत्री दिव्या दत्ता, ज्येष्ठ निर्माते किरण शांताराम यांच्यासह देशविदेशातले अनेक मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ कथाकार आणि माजी संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांच्या समशेर आणि भूतबंगला या बाल कादंबरीला तसंच तुळजापूर इथले लेखक देविदास सौदागर यांच्या उसवण या कादंबरीला 2024 युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य क्षेत्रातील अत्यंत मानाच्या अशा साहित्य अकादमीच्या 2024 पुरस्कारांची घोषणा साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आली. यामध्ये मराठी आणि नेपाळीसह 24 भाषांमधले बालसाहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले. रोख 50,000 रुपये आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. भारतीय रेल्वेची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. विविध ठिकाणी सार्वजनिक सेवा कार्यक्रमात अधिकाधिक लोकांच्या सहभागासाठी ही नोंद झाली आहे. रेल्वेनं 26 फेब्रुवारी रोजी विविध 2,000 स्थळांवर कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यामध्ये 40,19,000 लोकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेल्वे पुलांवरून रस्त्याचं उद्घाटन तसंच नव्या रेल्वेस्थानाची पायाभरणी करण्यात आली होती. वंदे भारत रेल्वे गाड्यांमध्ये पुढील 2 महिन्यात शयनयान कक्षाची चाचणी सुरू होईल अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत दिली. सध्या वंदे भारत मध्ये केवळ खुर्चीयान उपलब्ध आहे. वंदे भारत मध्ये शयनयानाची मागणी प्रवाशांकडून होत असल्याचं वैष्णव म्हणाले. गेल्या 10 वर्षात 35,000 किलोमीटर रेल्वे मार्गाचं जाळं निर्माण करण्यात आलं असून निम्न उत्पन्न गटाच्या प्रवाशांनाही आरामदायी प्रवास सोयी उपलब्ध करून देण्याकडे आपण लक्ष देत असल्याचं त्यांनी सांगितलं. अमृत भारत रेल्वेच्या उत्पादन वाढीचं काम वेगात सुरू असल्याची माहिती वैष्णव यांनी यावेळी दिली. सिक्कीममध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि दरड कोसळल्यानं अडकलेल्या 1,200 पर्यटकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असून मंत्री शेरिंग भुतिया स्वतः रस्ते आणि हवाई मार्गानं पर्यटकांच्या बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत. जिल्हाधिकारी हेमकुमार छेत्री यांच्या नेतृत्वाखाली विविध विभाग तसंच लोकांच्या मदतीनं स्थानिक बचाव आणि पुनर्विकास काम सुरू आहे. मुख्यमंत्री प्रेसिंग तमांग यांनी मेल्ली बाजारला भेट देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला तसंच पाटबंधारे विभागाशी प्रतिबंधात्मक उपायांबाबत चर्चाही केली. पावसाळ्यानंतर कायमस्वरूपी पूर नियंत्रण भिंत बांधणार असल्याचं पाटबंधारे विभागानं सांगितलं आहे. सिक्कीममधले रस्ते आणि पूल विभाग आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांच्या दरम्यान काल झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत राष्ट्रीय महामार्ग 10 वर येणाऱ्या अडथळ्यांविषयी चर्चा करण्यात आली. आसाममध्ये पावसाळ्यात येणाऱ्या पुराच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी काल काझीरंगा अभयारण्यातल्या प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासकीय आणि पोलीस व्यवस्थापनाची बैठक घेतली. काझीरंगा इथं प्राण्यांच्या सुरक्षेसाठी 3 नवीन कमांडो तुकड्या तैनात करण्यात आल्या असून पूर परिस्थितीत काझीरंगाच्या नव्या तुकडीतील 600 जवान सुरक्षिततेसाठी पाठवण्यात येतील असं बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री शर्मा यांनी सांगितलं. लडाखमध्ये वार्षिक हेमिस मोनास्टिक उत्सव म्हणजे हेमिस सेचुला आजपासून पारंपरिक पद्धतीनं सुरुवात होत आहे. गुरु पद्मसंभव यांच्या जयंतीनिमित्तानं साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात प्रार्थनांचं आयोजन तसंच मुखवटे घालून नृत्य तसंच थांका किंवा म्युरल पेंटिंग्सचं प्रदर्शनही आयोजित केलं जातं. परदेशासह अनेक लोक या उत्सवासाठी लडाखमध्ये दाखल होतात. 17व्या शतकापासून हा उत्सव साजरा केला जात आहे. देशात पंजाब हरियाणा झारखंड बिहार उत्तर प्रदेश आणि दिल्ली या राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार असून या राज्यांना लाल बावटा जारी केला आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशालाही केशरी बावटा देण्यात आला आहे. काल दिल्लीत 44.6° सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सध्या रात्रीच्या वाढत्या तापमानाचा दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याची शक्यता असून गेल्या 10 वर्षांच्या तुलनेत यंदा उष्ण दिवसांचं प्रमाण जास्त असल्याचं हवामान खात्याचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आर के जीनावणी यांनी आकाशवाणीला सांगितलं. रशियात सुरू असलेल्या ब्रिक्स क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं टेबल टेनिस क्रीडा प्रकारात कांस्य पदक मिळवत आपलं पदकांचं खातं उघडलं. पोयमंती बैश मौमिता दत्ता आणि यशिनी शिवशंकर यांच्या संघाला चीनच्या संघाकडून पराभव पत्करावा लागला असला तरीही भारताच्या नावावर पहिलं पदक जमा झालं. नवनिर्वाचित क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी या संघाचं अभिनंदन केलं आहे. पुरुष संघाला 5व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 20,000 कोटी रुपयांचं मंगळवारी वितरण. येत्या 5 वर्षात इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रात 50,00,000 नोकऱ्या देण्याचं सरकारचं उद्दिष्ट. 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार सुबैया नल्लमुथू यांना प्रदान. भारत सासणे आणि देविदास सौदागर यांना युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर. आणि ब्रिक्स स्पर्धांमध्ये भारतीय महिला टेबल टेनिस संघाला कांस्य पदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.